प्रकरण 52 जीव गोडी। देहाची गोडी ही इंद्रियांची गोडी असते, इंद्रियांची गोडी ही वासनांची गोडी असते। इंद्रियांच्या स्वयमेव इच्छा असतात आणि त्यांची स्वयमेव तृप्ती असते। जसं खाजवावंसं वाटतं आणि खाजवल्यानंतर बरंही वाटतं, बरं वाटल्यानंतर अधिक खाजवत राहिलं तर नकोसंही होतं, म्हणजेच इंद्रियांच्या आकांक्षेचा क्षण असतो तसंच तृप्तीचाही क्षण असतो। या दोन क्षणांमधला अवकाश अनुभव धारण करून देहात कुठेतरी पोहोचतो। डोळे, नाक, कान, त्वचा आणि रसना ही 5 ज्ञानेंद्रिय तथा हात, पाय, पोट, गुद, उपस्थ ही 5 कर्मेंद्रिय अशी 10 इंद्रिय सतत अनुभव घेत असतात आणि देहातील एका केंद्रस्थानी पोहोचवीत असतात, त्यालाच जीव ही संज्ञा आहे। प्रत्येक इंद्रियाकडून अनुभवाला येणारी सुखद अथवा दुःखद संवेदना जीवाला पोहोचते, त्यातून जीवाची अशी स्वतंत्र गोडी निर्माण होते। एकाच ताटात वाढलेले अनेक पदार्थ असतात, चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, आमटी, कढी, भात, पोळी, लिंबू, पापड आणि श्रीखंड असे 10 प्रकारचे पदार्थ जणू 10 इंद्रियांच्या प्रकट वासना। प्रत्येक पदार्थाची चव वेगळी, सगळेच पदार्थ काही सारखेच आवडत नाहीत, काही अधिक तर काही कमी आवडतात। अधिक आवडतात त्याची गोडी निर्माण होते, त्याचप्रमाणे सर्व पदार्थ मिळून सर्व पदार्थांच्या अतीत अशी एक चव तयार होते। पदार्थ बदलून चवही बदलत जाते, त्यातून काही चवी अशा तयार होतात की त्या अधिक आवडू लागतात, त्यांची स्वतंत्र अशी गोडी तयार होते। गोडी अपायकारक असू शकते तशी उपायकारकही असू शकते। भजी आणि तत्सम तळकट पदार्थांची गोडी ही गोडी खरीच पण अपायकारक ठरते। सात्विक आणि सत्वयुक्त पदार्थांची गोडी ही उपायकारक ठरते आणि तेही सर्व देहाच्या म्हणजे सर्व इंद्रियांच्या दृष्टीने। गोडीचा अनुभव जरी रसना या एका इंद्रियाचा असला तरी अपायकारक अथवा उपायकारक परिणाम मात्र सर्व इंद्रियांना भोगावा लागतो। अर्थात याची जाण जिभेला असत नाही तर ती जीवाला असते, कारण प्रत्येक पदार्थाची चव, सर्व मिळून तयार होणारी चव तथा त्याचा होणारा परिणाम या तिहींची अनुभव रूपाने होणारी जाण ही फक्त जीवाच्या ठिकाणी असते। जी गोष्ट जिभेची तीच सर्व 10 इंद्रियांची। प्रत्येक इंद्रियांची स्वतंत्र तऱ्हेने स्थापित झालेली गोडी आणि त्याचा होणारा बरा अथवा वाईट परिणाम अनुभव रूपाने जीवाला सर्व इंद्रियांच्या स्तरावरून आकलन झालेला असतो। साहजिकच व्यापक स्वरूपात जीवाची स्वतंत्र अशी आवड निर्माण होते। सर्व इंद्रियांचा मिळून तथा अलगपणे प्राप्त होणारा जीवाचा अनुभव जेवढा जास्त व्यापक आणि सखोल असेल तेवढाच जीव विचाराने अधिक प्रगल्भ असणार, त्यानुसारच जीवाची आवड अधिक उच्च स्तरावरील आणि सर्वेंद्रियांना पुष्टिकारक अशीच असणार। काही वेळेला विशेष करून लहान मुलं आणि अज्ञ लोक ज्यांचे ठिकाणी अनुभवावर आधारित विचार करण्याचं सामर्थ्य कमी असतं त्यांची जीव गोडी प्रगल्भ असणार नाही, म्हणजे त्यात विवेक आढळणार नाही। परंतु प्रत्येक इंद्रियाची मिळून 10 प्रकारची आणि परिणामानुसार 10 पट झालेली जीवगोडी ही असणारच। अभावितपणे जाणीवही होणारच की गोडी इंद्रिय चाखतात, अनुभव जीवाला देतात आणि हवे नको प्रेरणा इंद्रियांना जीवच देतो। जीवाचं आणखी वैशिष्ट्य असं की अनुभवाबरोबरच जीव प्रबोधनही ग्रहण करतो. बरं वाईट स्वयंभू अनुभवातून जाणू शकतो तथा इतरांचं ऐकून शहाणाही होऊ शकतो. म्हणून जीवाला स्वयमेव इंद्रियांसह इंद्रियातीत करता येतं हेच खरे प्रबोधन. असं प्रबोधन झालं की जीवाला खरी गोडी लागते की ज्यामुळे जीवाचाच मुळात उद्धार होतो. सोहम हंसहा.